श्री चांगदेव पासष्टी। ज्ञानेश्वर माऊलींच्या प्रेमळ भाविकांना नमस्कार। आज आपण 30व्या ओवीकडे वळत आहोत। काल 29वी ओवी घेऊन झाली। सिद्धांत प्रतिपादित असा केला की आत्मस्वरूप जे मूळ आहे ते आहेच आहे। ज्याप्रमाणे वाजांत्रे वाजली म्हणजेच ध्वनिनिर्माण नाद निर्माण होत नाही, किंवा लाकडे असली तरच अग्नी उत्पन्न होत नाही, तो अग्नी हा त्यात मूळ रूपाने असतोच, नाद हा मूळ रूपाने असतोच। त्याप्रमाणे आपलं आत्मस्वरूप हे मूळ रूपात असतेच असते। आज 30व्या ओवीमध्ये कुठला सिद्धांत प्रतिपादित होतो ते पाहूया। सुरू करूया आजचा भाग। पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय। चांगदेव पासष्टीची 30वी ओवी आज आपण घेणार आहोत। जे म्हणता नये काही जाणो नये कैसे ही असतची असे पाही असणे जया। जे म्हणता नये काही जाणो नये कैसे ही असतची असे पाही असणे जया। एखादी वस्तू अशी आहे की तशी आहे, इतकी आहे की तितकी आहे, अशा शब्दात काही गोष्टी सांगता येतात आणि काही गोष्टी सांगता येत नाहीत। तर हे आत्मस्वरूप किंवा आत्म्याचं स्वरूप हे सांगता येण्यासारखं नाही। ज्या वस्तूला कुठल्याही प्रकारे जाणता येत नाही, म्हणजे ते कोणत्याही प्रकाराने ज्ञानाचा विषय होतच नाही, म्हणजे ज्ञानसुद्धा जे जाणू शकत नाही, अशी ती परमात्म वस्तू स्वरूप अवस्थेमध्ये सदैव असतेच असते। तिचे अस्तित्व कधी संपत नाही, तिचे अस्तित्व नेहमी असतेच असते। तर यापूर्वीच्या ओळीमध्ये सांगितलेला सिद्धांत आता पुढे आणखीन कन्फर्म करून माऊली सांगत आहे। चांगदेवा दृश्य आणि दृष्टा याच्या पलीकडे असलेली जी वस्तू म्हणजे जो आत्मा, जो परमात्म्याचा अंश आहे, ते माझे खरे स्वरूप आहे। त्या स्वरूपालाच तू निहाळीत जा। खऱ्या अर्थाने तू आपली दृष्टी किंवा तू आपलं लक्ष त्या स्वरूपावरच केंद्रित कर, त्याचेच अनुसंधान ठेव। आत्म्याचे निरीक्षण निहाळणे हे कसे होईल, हे तर फार अवघड गोष्ट आहे ना। अवघड गोष्टी सहजासहजी जमत नसतात, आणि ज्या जमत नसतात त्याच्या नादी आपण लागत नाही म्हणून आपण सोडून देतो तो विषय। इथे हा विषय सोडायचा नाही तर जोडायचा आहे, आणि म्हणून हे अवघड जरी असलं चांगदेव पासष्टी तरी आपण समजण्याचा यासाठीच प्रयत्न करतो की नेमकं आहे काय। एखाद्या वॉटर बॉडीमध्ये किंवा समुद्रामध्ये किंवा नदीमध्ये त्याची खोली मोजायची असेल तर त्यात उतरावंच लागेल, त्याशिवाय ते कळायचं नाही, नाहीतर ते सगळे एस्टिमेट्स ठरतील, त्यात अनुभव येणार नाही। अनुभव घ्यायचा असेल तर त्यात आतमध्ये उतरावंच लागेल, अवघड जरी असलं तरी ते समजावं लागेल। समर्थ रामदास स्वामींनी एक ग्रंथ लिहिला, त्याचं नाव आत्माराम आहे। मनाचे श्लोक त्यांचे आहेत, त्यांचा दासबोध आहे, तसाच त्यांचा आत्माराम नावाचा ग्रंथसुद्धा आहे। त्या आत्माराम ग्रंथामध्ये ते म्हणतात, जो नाव रूपा वेगळा जो ये माये हून निराळा जेथे जाणिवेची कळा सर्वथान चाले। जो नाव रूपा वेगळा, आत्मा हा नावाहून रूपाहून वेगळा आहे। गोरा माणूस आणि काळा माणूस यांचा आत्मा गोरा किंवा काळा नाही आहे। एखाद्याचं सुंदर नाव असेल, एखाद्याचं नाव वाईट असेल, तर त्या नावाशी काही संबंध नाही आहे। जो ये मायेहून निराळा, या परमात्म्याच्याच बनवलेल्या मायेतून, मायेमध्ये राहून सुद्धा मायेच्या बाहेर तो आहे। जिथे जाणीवेची कळा सर्वथान चाले, जाणीव किंवा आपलं ज्याला अनुभवजन्य ज्ञान म्हणतो, त्या जाणीवेला, त्या ज्ञानाला त्याचा थारास लागत नाही कुठे। परमात्म्याला न्याहाळण्यासाठी जी दिव्य दृष्टी असावी लागते, ती बहुतेक चांगदेव महाराजांजवळ नव्हती। म्हणून साध्या दृष्टीने जगाचे नाव, रूप, आकार चांगदेव महाराज हेच न्याहाळीत होते। आणि ज्ञानदेवांना, चांगदेवांना हेच पटवून सांगायचं होतं की हे तुझी लौकिक दृष्टी, तू योगी जरी असला तरी तुझी दृष्टी लौकिक आहे, या दृष्टीला आत्मदृष्टी कर। परंतु तो परमात्मा नाम रूप यापासून वेगळाच आहे। नाव रूप आकार वर्ण जाती हे सगळे भेद त्या मायेच्यामुळे, त्या मायेच्या पडद्यामुळे आपल्याला अनुभवाला येतात। अविद्येच्या, अज्ञानाच्या उपाधीमुळे ते अस्तित्वात येतात आणि म्हणून ते दिसतात। परंतु परमात्म्याला जाणणे, त्या जाणण्याची कला तेथे उपयोगी पडत नाही। कारण ज्याला आपण जाणीव किंवा नेणीव म्हणतो, या दोन्ही गोष्टीच्या पलीकडे तो आत्मा असतो। तो आत्मा जाणीव आणि नेणीव दोघांच्या पलीकडे आहे। जाणीव नेणीव भगवंती नाही, कारण तो सर्वांमध्ये एकसारखा भरून राहिलेला आहे। तो जाणीव नेणीव यांच्या पलीकडचा आहे, मग त्याला न्याहाळायचा कसा? इथे न्याहाळण्याची एक निराळी कला आहे। आपण मागील आठवड्यामध्ये परत परत हे सांगतोय की न्याहाळणे म्हणजे दृष्टा होणे, म्हणजे साक्षीभूत अधिष्ठान होणे, म्हणजे साक्षी होऊन हे अनुभवणे की जो मी आहे तोच समोरचाही आहे आणि सर्व अवतीभोवतीचे सर्व तेच आहे। मौलवी ज्ञानेश्वर महाराज चांगदेवांना सांगतात की चांगदेवा, तू या विश्वामध्ये जे जे पाहतोस, जेथे जेथे तुझी दृष्टी जाते, तेथे सर्व आत्माच भरलेला आहे। ज्याला काही नाव ठेवता येत नाही, जे म्हणता नये काही, जाणो नये कैसेही, कशानेही जाणले जाऊ शकत नाही। असतची असे पाही असणे जया, आणि त्याचे असणे हे असणेच असणे असते, असणेच असणे असते, नाही का? शब्द समजायला कठीण आहेत, पण अनुभव करून पहा तेव्हा कळेल। त्याचे असणे हे असणेच असते, ते नसणे कधी होतच नाही। जिवंत आहे किंवा मेला आहे याचा इथे काही लाग लागत नाही, कारण पाहणाराही आत्माच आहे आणि ज्याला पाहतो तोही आत्माच आहे। तर चांगदेवा, तू पाहणारा आत्माच आहेस हे लक्षात ठेव। आत्मा हा परमात्म्याशिवाय दुसरा कोणताही पदार्थ नाही। पण आता हे कळणार कसं? हे कळणं इतकं सोपं आहे का? हे कळायला एक वेगळ्या प्रकारची बुद्धी लागते किंवा वेगळ्या प्रकारची योग्यता लागते। ती योग्यता आपोआप येणे अवघड आहे। जर सद्गुरूचा अनुग्रह असेल आणि सद्गुरूची कृपा झाली असेल, सुदैवानी आपल्याला आत्मसाक्षात्कारी गुरु लाभला असेल, तरच मग सद्गुरूंचा अनुग्रह आपल्याला घडू शकतो। मौली सांगतात, कैसे अनुग्रहाचे करणे पार्थाचे पाहणे न पाहणे, तयाही सकट नारायणे व्यापुनी घेतले। अर्जुनाला जेव्हा विश्वरूप दाखवलं देवानी, विश्वरूप दाखवलं तेव्हा त्याला सर्वत्र परमात्माच परमात्मा दिसला, आणि अनुग्रह असा झाला होता त्या सद्गुरु श्रीकृष्णाचा अनुग्रह अर्जुनाला असा झाला की तो पाहतो किंवा पाहत नाही तरी त्याला दिसतेच। म्हणजे असणेहून असणे असते तसे हे पाहण्याहून पाहणे असते। तर त्यांनी डोळे जरी बंद केले होते अर्जुनाने तरी त्याला ते विश्वरूप दिसतच होतं। पार्थाचे पाहणे न पाहणे अनुग्रह इतका भयंकर होता। कैसे अनुग्रहाचे करणे, पार्थाचे पाहणे न पाहणे, त्यांनी पाहावं किंवा न पाहावं तरीही तयाही सकट नारायणे व्यापून घेतले। त्या नारायणाने, त्या श्रीकृष्ण परमात्म्याने हे सगळं विश्व आपल्या सस्वरूपाने व्यापून टाकलं, मग काहीच उरलेलं नाही, सर्वत्र दिसू लागला, तर तो एकमेव आत्मा। हे साध्या दृष्टीने दिसणारी गोष्ट असेल का? म्हणून साध्या दृष्टीने अर्जुनाला दिसत नव्हतं, त्यासाठी त्याला दिव्य दृष्टी दिली होती। आता दिव्य दृष्टी ज्याला म्हणतो आपण ती कशी असेल? व्यक्त आणि अव्यक्त या दोन्ही सृष्ट्या ज्या दृष्टीला दिसेल ती दिव्य दृष्टी असेल। आपल्याला फक्त व्यक्त सृष्टी दिसते म्हणून आपली अपूर्ण दृष्टी म्हणावी लागेल, ही दिव्य दृष्टी नाही। आणि म्हणूनच ते विश्वरूप अर्जुन न्याहाळू शकला, पाहू शकला। संपूर्ण विश्वामध्ये तो वासुदेव, तो परमात्मा, तो भगवान, तोच भरून राहिलेला आहे। आणि हाच माऊली ज्ञानेश्वरांचा चिद्विलास किंवा चिद्विलास योग, तोच अंतर्बाह्य सर्व ठिकाणी व्यापून राहिलेला आहे। परत परत मला तीच ओवी आठवते, सुवर्णाचे मनी केले ते सोनियाची सुती ओविले, तैसे म्या जगधरिले सबाह्य अभ्यंतरी। आतून बाहेरून मी त्याप्रमाणेच जग संपूर्ण धरून ठेवलेलं आहे, जसे सोन्याचे मणी करावे आणि ते मणी सोन्याच्याच सुतात ओवावे। म्हणजे आतही सोनं आणि बाहेरही सोनं हा चिद्विलासवाद आहे। जिकडे पाहाल तिकडे तो हरी। सबाह्य अभ्यंतरी अवघा व्यापक मुरारी, असा तो हरी पाहिला, तोच अंतर्बाह्य सर्व ठिकाणी व्यापून राहिलेला आहे। या विश्वामधील सर्व प्रकारचे रूप, तो सुंदर असेल, कुरूप असेल, चांगले असेल, वाईट असेल, प्रतिकूल असेल, अनुकूल असेल, या सर्वांमध्ये तोच आत्मा ठासून ठासून आणि ठाई ठाई भरलेला आहे। या चांगदेव 65 मधील फक्त 65 अवयवे आहेत, पण या 65 अवयातील शब्द जरी सोपे वाटत असले पण त्याच्यामधला अर्थ हा गहन आहे, हा सहजासहजी कळत नाही। कारण याच्यामध्ये गुरु शिष्य असा संवाद नाही आहे, एक गुरु आणि एक शिष्य असा संवाद नाही आहे, किंवा एक मोठा आणि एक लहान असा संवाद नाही आहे। तर या 65 वयामध्ये गुरु आणि शिष्य हे एक रूप झालेले आहेत, कारण यातला एक देव ज्ञानदेव आहे तर दुसरा देव चांगदेव आहे, कोणी कोणापेक्षा कमी नाही आहे, दोघांची योग्यता महान आहे। म्हणून जे म्हणता नये काही, जाणो नये कैसेही, असतसी असे पाही असणे जया। किती सोपे शब्द वाटतात पण अर्थ काय होतो? ज्याला आपल्याला सांगता येत नाही असा आहे किंवा तसा आहे, एवढा आहे किंवा तेवढा आहे, जाणो नये कैसेही, काही केल्याने, हे केल्याने किंवा ते केल्याने त्याला जाणता येत नाही। जो जाणण्याचाच विषय नसेल त्याला शब्दाने व्यक्त करता येईल का? पण माऊली त्यांच्या भयंकर अत्यंत गहन ज्ञानातल्या शब्दांनी हे चांगदेवाला हा बोध ठसवून देण्याचा प्रयत्न करत आहेत। आणि म्हणून असतची असे पाही असणे जया, असतची असे, जो असतची असे असतोच असतो आणि असतोच असतो असं असणे ज्याचं आहे त्याला शब्दांनी व्यक्त करता येत नाही, तो असा आहे किंवा तसा आहे असंही म्हणता येत नाही. ज्या आत्मस्वरूपाबद्दल काही म्हणायला जावे तर काहीच म्हणता येत नाही, ते शब्दात सापडत नाही, कारण शब्द हे मायेचा विषय आहे, मायेतून येतात आणि ते आत्मस्वरूप हे मायेच्या पलीकडचे आहे. कसे? माया ही परमात्म्याची सावली आहे, पण आत्मस्वरूप हे परमात्म्याचं स्वतःच आहे, ती सावली बिवली नाही आहे. आणि हे शब्द नाद हे आपण बोलतो वाक्य हे सगळं मायेचा विषय आहे. आणि ज्या विषयाबद्दल आपण बोलतोय तो तर आत्म्याचा विषय आहे, म्हणून त्याला शब्दांनी सांगता येणार नाही. ते जाणीव आणि नेणीव याच्या पलीकडचे आहे, ते जाणण्याचा विषय होतच नाही, कारण ते वाणीमध्ये मनामध्ये बुद्धीमध्ये कुठेही सापडू शकत नाही. आपल्या मनामध्ये आपल्या बुद्धीमध्ये काय सापडू शकते? जे आपण पाहिलेलं आहे, जे आपण वाचलेलं आहे, जे आपण ऐकलेलं आहे, ज्याच्यावर आपण चिंतन केलं आहे, याच गोष्टी फक्त शब्दामध्ये सापडू शकतात, याच गोष्टी फक्त बुद्धीमध्ये सापडू शकतात, याच गोष्टी मनामध्ये येऊ शकतात. ज्याला आपण पाहिलंच नाही त्याचं स्वप्न आपल्याला पडत नाही. ज्याच्याशी आपला कधी काही संपर्क संबंध नाही त्याचं स्वप्न आपल्याला सहसा रात्री पडत नाही. त्याचप्रमाणे आपल्या बुद्धीमध्ये सापडू शकत नाही. आपल्या बुद्धीमध्ये आपल्या मननामध्ये आपल्या चिंतनामध्ये फक्त त्याच गोष्टी येतात ज्यांना आपण ओळखतो, ज्या आपण पाहिलेल्या आहे, ज्यांच्याबद्दल आपण विचार केलेला आहे, ज्या आपण ऐकलेल्या आहे, ज्यांच्यावर आपण बोललेलो आहे किंवा इतर लोक बोललेले आहेत, अशा गोष्टीच फक्त आपल्या बुद्धीच्या आटोक्यात सापडतात. बुद्धीच्या आकलनामध्ये तोच विषय येतो ज्या विषयावर आपण चर्चा केली असेल, जो पाहला असेल, जो अनुभवला असेल, जो जगलो असेल. पण आत्मा, आत्म्याचं ज्ञान हे तर काही पाहिलेलंच नाही आपण. यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसासह. वाणी, मन, बुद्धी ह्या तीन गोष्टी त्या आत्म्याला पाहू गेल्या तर दारातूनच परत माघारी फिरतात. यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसासह. वाणीला, बुद्धीला, मनाला प्राप्त होऊ शकणारी गोष्ट नाही आहे. त्या आत्मवस्तूला हे मन किंवा बुद्धी हे कधीच भेटू शकत नाही. वाणीने त्याच्याविषयी बोलता येत नाही. वाणी ही ज्याच्यामुळे बोलते, सर्व ज्ञानेंद्रिय ज्याच्यामुळे जाणतात त्यालाच फक्त मुख्यत्वे जाणता येते आणि ते सर्व इंद्रियांच्या अतीत आहे. ज्ञानातीत विषय असतो आत्मा हा. जेव्हा शुद्ध ज्ञान, आत्मज्ञान झालं असेल तरच आत्म्याला समजण्याची योग्यता प्राप्त होते. समजू शकतो किंवा नाही ही वेगळी गोष्ट आहे, पण मार्ग तोच आहे. अध्यात्मज्ञानाच्या हायवेवर चालू लागल्यानंतर, खूप अंतर गाठल्यानंतर कुठल्या एखाद्या गंतव्यावर आत्म्याच्या पायथ्याशी आपण पोहोचतो. आणि उद्देश तो नाही आहे, उद्देश आत्मरूप होणे हे आहे. आता हळूहळू माऊली आपल्याला त्या एक्सप्रेस वेने घेऊन जात आहे. हळूहळू हळूहळू एक एक स्टेप आपण पाहतोय. चांगदेव 65 30 ओव्यांमध्ये आपल्याला 30 वेगवेगळ्या पद्धतीने माऊलीने सांगितलं आणि हळूहळू मिलीमीटर बाय मिलीमीटर, मिलीमीटर बाय मिलीमीटर पुढे आणत आहे माऊली. आणि हा प्रवास आता पुढे अजूनही आपला चालू राहील, कारण 30 ओव्या झाल्या, 65 ओव्या एकूण आहेत आणि 30व्या ओळीचाही आज आपण अर्धा भाग घेतला, त्याचा अर्धा भाग आपण उद्या घेणार आहोत. आज इथे थांबण्यापूर्वी पुन्हा एकदा त्या ओवीचं उच्चार करूया. जे म्हणता नये काही, जाणो नये कैसेही, असतची असे पाही, असणी जया। तर ज्याला कशानेही जाणता येत नाही, कशानेही जे जिथं दिसत नाही, ते असं आहे किंवा तसं आहे असंही ज्याच्याबद्दल बोलता येत नाही, असं ते आत्मस्वरूप, ते आत्मस्वरूप असतेच असते। त्याचे अस्तित्व आपल्याला सिद्ध करायची गरज नाही, त्याचे अस्तित्व मुळातच असते आणि आपणही तेच आहो। चांगदेवा, तू ते आत्मस्वरूप आहेस, स्वतःला दुसरं काही समजू नकोस। पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय।